आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावर वी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. सगळ्या हॉटेलां खातीर रुमाचेर 12% जीएसटी लागू करपाची मागणी गोवा चेंबरान केल्या. हॉटेल सयत हेर वेवसायावेल्या जीएसटीन समानताय हाडपाची मागणी गोंय चेंबरान केल्या. गोवा चेंबराचे अध्यक्ष श्रीनिवास देंपो हांचे फुडारपणाखाला गोवा चेंबरान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां निवेदन भेटयले. जीएसटी मंडळाची बसका 15 जुना उपरांत जावपाची आसा. 7,500 रुपया परस चड भाड्याचेर 12% परस चड जीएसटी आसा. हो 12% करपाची मागणी आसा. हॉटेल, होमस्टे, वेअरहाऊस तशेंच बांदकाम सेवांचेर आयटीसी म्हळ्यार इनपुट टॅक्स क्रेडीट सुविधा दिवपाची मागणी आसा. बांदकाम सेवांचेर आयटीसी सवलत नाशिल्ल्यान बांदकाम वेवसायिकांक फटको बसता. हाका लागून आयटीसीचो लाव दिवचो अशी मागणी गोंय चेंबरान केल्या. पत्रकारिता हो लोकशायेचो चवथो खांबो आसा. पत्रकारिता लोकशाय घटमूट करता अशें आमदार केदार नायक हांणी म्हळां. पत्रकारितेची कला ही देवाची देण आसता. सगळ्यांक पत्रकारिता करप शक्य जायना अशें साळगांवचे आमदार केदार नायक हांणी म्हळें. गोवा मराठी पत्रकार संघाचो पयलो वर्धापन दीस कला अकादमीन जालो. ह्या वेळार मुखेल सोयरे आमदार केदार नायक उलयताले. वर्धापन दिसाच्या कार्यावळीक ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस, गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वामन प्रभू, उपाध्यक्ष सुरेश नायक, सचिव सुभाष नायक, ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ हाजीर आशिल्ले. ह्या वेळार महादेव गवंदी आनी देविदास गांवकार, पत्रकार विलास महादीक, महेश गांवकार हांकां पुरस्कार भेटोवन भोवमान जालो. गोवा मराठी पत्रकार संघाचे आदले अध्यक्ष तशेंच ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे हांचोय तांच्या कार्या खातीर भोवमान केलो. पत्रकारिता ही समाजाभिमुख आसपाक जाय अशें ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे हांणी सांगले. मासीक पाळीच्या वेळार भलायके कडेन लक्ष दिवप खूब म्हत्वाचे. आमची दिसपट्टी कामां आनी जापसालदारक्यो करपाक कांयच चूक नासली तरी ते टाळप गरजेचे. स्वस्त आहार आनी याकाण, फळां आनी भाजीपालो सारकिल्या जीवनसत्वां आशिल्लो आहार भरपूर खावप खूब म्हत्वाचें अशें मातृशाय संस्था हांगा आयोजीत केल्ल्या कार्यावळींत उलयतना दिवचलच्यो नामनेच्यो स्त्री रोग तज्ञ डॉ कशिश पाटणेकार हांणी सांगले. मासीक पाळी वेळार बायलांचे भलायके विशीं जागृताय कार्यावळ हालींच फोंड्या धवळे मातृछाय संस्थेच्या सभाघरांत आयोजीत केल्ली. ही कार्यावळ रोटरी क्लब दिचोली आनी इनरव्हील क्लब दिचोली आनी इंटरनेट एक्सप्रेस फाउंडेशनाच्या आदारान संवसारीक मासीक पाळी भलायकी दिसा निमतान घडोवन हाडली. इंटरनेट एक्सप्रेस फाउंडेशनांतल्यान मिहिका तिवारी आनी अस्मिता सुतार हांणी पर्यावरणीय सेंट्रीपॅड आनी तांचो वापर कसो करूं येता हाचे विशीं म्हायती दिली. रोटरी क्लबा वतीन इनरव्हील क्लब डिचोलीची अध्यक्ष अंजली दिक्षीत, इंटरनेट एक्सप्रेस फाउंडेशनाचे सहाय्यक सनत कुमार फडते, सॅम्युएल मॉन्तेरो आनी विपणन विभाग मुखेली मार्विन फर्नांडीस हाजीर आशिल्ले. ह्या वेळार इंटरनेट फाउंडेशनान मातृशाळेंतल्या चलयांक सॅनिटरी पॅड वाटली. गोवचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लय आज आपल्या खुशाल कल्याण यात्रेचो भाग म्हूण उत्तर गोंयांत पेडण्या श्री भगवती देवस्थान, हुतात्मा चौक पारसे पेडणे, श्री कालिका देवस्थान कासरपाल दिवचल, श्री हनुमान देवस्थान वाळपय, जामिया मशीद वाळपय, अवर लेडी ऑफ लेडीज चर्च वाळपय आनी गुरुद्वारा बेती ह्या धार्मीक थळांक भेट दितले. राज्यपाल आपल्या खुशाल कल्याण यात्रेन धार्मीक थळांक भेट दिवन गोंय आनी देशांतल्या लोकां मदीं शांतीकाय, खुशालकाय आनी कल्याणा खातीर प्रार्थना करतात. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती अहमदाबादांत नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर जाल्ल्या दुसऱ्या क्वॉलिफायर मॅचीन पंजाब किंग्सान मुंबय इंडियन्साक 5 विकेटींनी हरोवन फायनलींत पावल घाले. मुंबय इंडियन्सान दिल्ल्या 204 धांवड्यांच्या जैताच्या लक्ष्याचो फाटलाव करतना पंजाब किंग्सान 1 ओव्हर शिल्लक आसतना 5-5 207 धांवड्यो केल्यो. हाचे आदीं मुंबय इंडियन्सान निर्धारीत 20 ओव्हरींनी 6-5 203 धांवड्यो केल्यो. फाल्यां ह्याच सुवातेर पंजाब किंग्स आनी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ह्या पंगडा मदीं फायनलीचो खेळ जातलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20.